ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
69 लाख पेक्षा अधिक कोविड 19 टेस्ट 21 जून पर्यंत करण्यात आल्या. ICMR इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR ने सोमवारी माहिती दिली की 21 जूनला 1,43,267 कोविड टेस्ट सह भारतभरामध्ये विविध लॅबोरेटरीज कडून आतापर्यंत 69 लाख पेक्षा अधिक कोविड 19 च्या टेस्ट केल्या गेल्या आहेत. ICMR ने सांगितले की आतापर्यंत 69,50,493 टेस्ट करण्यात आले आहेत. आतापर्यंत भारतामध्ये 953 लॅबोरेटरीजना कोविड 19 टेस्ट करण्याची मान्यता दिली गेली आहे, तर त्यापैकी 699 सरकारी लॅबोरेटरीज आहेत आणि त्याचबरोबर 254 खासगी लॅबोरेटरीज आहेत.